नमस्कार, मी जागृती भावसार. लोकशाही लोकलाईव्हच्या ऑडिओ बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज 19 जुलै बुधवार. ऐकूया आजच्या महत्वाच्या ठळक घडामोडी. जळगाव महापालिकेच्या डिजिटलायझेशनची वाटचाल सुरू झालेली आहे. ऑनलाईन कर भरण्याच्या पाठोपाठ आता महासभांचे ठराव इतिवृत्त देखील ऑनलाईन करण्यात आले आहे. जळगाव तालुक्यातील म्हसावद येथील गिरणा नदीपात्रात हातपाय धुण्यासाठी गेलेल्या मजुराचा पाय घसरल्याने गिरण्याच्या डोहात बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी 10:30 सुमारास घडली. डोळे येण्याची साथ जोरात सुरू असून जळगाव शहरात शालेय विद्यार्थ्यांसह मोठ्या व्यक्तींमध्येही याचा संसर्ग झाला आहे. डोळे तपासाला येणाऱ्या प्रत्येक 100 रुग्णांमध्ये 10 जण हे डोळे आलेले रुग्ण आहेत. माजी खासदार भाजप नेते किरीट सुमैया यांच्या कथित असलेले व्हिडिओ वेगाने व्हायरल झाल्यानंतर त्यावरून आता राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. अभिनेता सनी देओल आणि अभिनेत्री अमिषा पटेल यांचा गदर 2 या चित्रपटाची चाहते उत्सुकतेने वाट बघत आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून पुन्हा एकदा तारा सिंग आणि सकीना यांची प्रेमकथा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात खैरियत हे गाणं आता नुकतंच रिलीज झालं आहे. या गाण्यामध्ये तारा सिंग आणि सकीना आपल्या मुलापासून दूर गेले आहेत असं दाखवण्यात येत आहे. सोबतच हे गाणं सर्वांच्याच पसंतीस उतरले आहे. या होत्या आजच्या ठळक घडामोडी. ऐकूया आजचा प्रेरणादायी सुविचार. गरज प्रत्येकाला पडते, विषय फक्त वेळेचा असतो. ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडींसाठी ऐकत रहा लोकशाही लोकलाईव्ह, तुमच्या मनातलं.